होशे अध्याय एक. होशे जो वेरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उजा, युथाम, आहाज आणि हिजक्या हे यहुदाचे राजे होते आणि इस्रायलमध्ये युवासाचा मुलगा यराबाम राज्य करत होता. हा परमेश्वराचा होशेला आलेला पहिला संदेश होता. तो होशेला म्हणाला, जा एका वेशेसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे. म्हणून होशेने दिब्लायमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. परमेश्वर होशेला म्हणाला, त्याचे नाव इस्रेल ठेव, कारण काही वेळेनंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इस्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्रायल घराण्याच्या राजाचा शेवट करणार आहे. त्या दिवशी मी इस्रेलच्या दरीत इस्रायलचे धनुष्य मोडेन. गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली. तेव्हा परमेश्वर होशेला म्हणाला, हिचे नाव लोरुहामा ठेव, कारण यापुढे मी इस्रायल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही. तरी मी यहुदाच्या घराण्यावर दया करीन. मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना सोबळाने सोडवेन. मग लोहरोमाचे दूध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नाव लोअम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही. जरी इस्रायलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणासारखी असेल जी मोजता येत नाही, हे असे घडेल की जेथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील. यहुदाचे लोक व इस्रायलाचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील. तेव्हा इस्रायलचा दिवस महान होईल. होशे अध्याय 10. इस्रायल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जस जसे त्यांची फळे वाढली तस तसे त्यांनी वेद्या बांधल्या. त्यांची भूमी सुपीक झाली. तो त्यांनी सुंदर स्तंभ उभारले. त्यांचे हृदय कपटी आहे. त्यांना त्यांची शिक्षा होईल. परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल. त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल. आता ते म्हणतील, आम्हास राजा नाही कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार. ते पोकळ शब्द बोलतात, खोट्या शब्दा वाहून करार करतात. म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल. शमरोनाचे रहिवासी बेत आवेनाच्या वासरांसाठी घाबरे होतील. त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील. सोबतचे त्यांचे मूर्तीपूजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत. ते अशुरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. इफ्राईम लज्जित होईल आणि मूर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्रायल लज्जित होईल. शमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या धनल्यासारखा नाश पावेल. दुष्टतेची श्रद्धास्थाने आणि इस्रायलची पापे नाश पावतील. त्यांच्या वेदीवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, आम्हास झाका आणि टेकड्यास म्हणतील, आमच्यावर पडा. इस्रायला गिबाच्या दिवसापासून तू पाप करीत आहेस. तू तेथेच राहिला आहेस. गिबाच्या दुष्टासोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत. मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन. त्यांच्या विरोधात राष्ट्र एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील. इफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे. तिला मळणी करायला आवडते. म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी इफ्राईमवर जू ठेवीन. यहुदा नांगरील, याकूब ढेकळे फोडीन. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळी तोडा. तुमची पडीत भूमी नांगरून काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पडत नाही तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे. तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली. तुम्ही अन्यायाने कापणी केली. तुम्ही फसवणुकीचे फळ खाल्ले, कारण तो तुझ्या योजनावर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला. म्हणून तुझ्या लोकांमध्ये युद्धाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे सलमानाने बेत अरबिलेच्या युद्धात नाश केला. तेव्हा आईला मुलासह आपटून मारले गेले. तुझ्या अतिदुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभात समयी इस्रायलाचा राजा पूर्णपणे नाश पावेल. होशे अध्याय 11. जेव्हा इस्रायल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले आणि माझ्या पुत्राला मिस्रातून बोलावले. त्यांना जेवढे बोलाविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात. ते बाळालाच बली आणि मूर्तीस धूप जाळतात. तरी तो मीच ज्याने इफ्रायमास चालणे शिकवले. तो मीच ज्याने त्यास हात धरून उभे केले. पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो. मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो. मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडवरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले. ते मिस्रात परत येणार काय? अशूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात, त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्यांच्या दाराचे अडसर नष्ट करील. त्यांचा नाश त्यांच्या स्वतःच्याच योजनामुळे होईल. माझ्या लोकास मजपासून वळण्याचा निश्चय केला आहे, तरी ते त्यांना मी जो परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात, तरी त्यापैकी कुणीही मला गौरव देत नाही. हे इफ्रायमे, मी तुझा त्याग कसा करू? हे इस्रायला, मी तुला शत्रूच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करू? मी तुला सिबोयुमासारखे कसे करू? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे. मी माझा भयानक राग अंमलात आणणार नाही. मी इफ्रायमाचा पुन्हा नाश करणार नाही, कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही. तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे. मी क्रोधाने येणार नाही, ते माझ्या मागे चालतील. मी परमेश्वर सिंहासारखा गर्जना करेल. मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील. ते मिस्रातून पक्षासारखे आणि अशुरातून कबुतराप्रमाणे थरथरत येतील. मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो. इफ्राईम मला लबाडीने आणि इस्रायलाचे घराने कपटाने वेढले, पण यहुदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे. होशे अध्याय 12. इफ्राईम वारा जोपासतो आणि पूर्वीच्या वाऱ्याचा पाठलाग करतो. तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो. तो अशुरांशी करार करतो आणि मिस्रातून जैतुनाचे तोल घेऊन जातो. परमेश्वराचा वाद यहुदाशी आहे आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल. गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली. त्या स्वर्गदूताशी झोंबी केली आणि जिंकला. त्याने रडून देवाची करुणा भाकली. तो बेथेलास देवाला भेटला. देव तेथे त्याच्याबरोबर बोलला. हा परमेश्वर, सेनेचा देव, ज्याचे स्मरण परमेश्वर नावाने होते, म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा. व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहे, फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे. इफ्राईम म्हणाला, मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही. ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते, मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे, नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत वसविणार. मी संदेष्टाशी देखील बोललो आहे आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत. मी त्यांना संदेष्टाच्याद्वारे दाखले दिले आहे. जर गिलादामध्ये दुष्टता असली तर निश्चित लोक नालायक आहेत. गिलादात ते बैल अर्पण करतात. त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडानिवडी आहे. याकोब आरामाच्या मैदानात पळून गेला. इस्रायलांनी पत्नीसाठी चाकरी केली, आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली. परमेश्वराने एका संदेष्टाच्याद्वारे मिस्रातून इस्रायलास बाहेर काढले आणि संदेष्टाद्वारेच त्यांची काळजी घेतली. इफ्रायमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे, म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणील आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील. होशे अध्याय 13. इफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई. तो इस्रायलाचा सरदार झाला, पण पुढे बाल मूर्तीमुळे तो दोषी होऊन लोपला. आता ते अधिक अधिक पाप करू लागले. ते चांदीच्या ओती मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनू लागले. लोक म्हणू लागले, जे बलिदान करतात त्यांनी वासराचे चुंबन घ्या म्हणून पहाडच्या ढगासारखे, लवकर उठून जाणाऱ्या दवासारखे, खळ्यातून वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आणि धुराड्यातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील. पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिस्रातून बाहेर काढले. माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही. मी तुम्हास रानात वृक्ष प्रदेशात जाणून होतो. जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात आणि जेव्हा तुमची पोटे भरली तेव्हा तुमचे हृदय उन्मत झाले. त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला, म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्त्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरून बसेन. जिची पिल्ले चोरी झाली अशा अस्वलीसारखा मी तुमच्यावर हल्ला करीन. मी तुमचे ऊर फाडीन आणि सिंहिणीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन. जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो, इस्रायल हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहकर्त्याच्या विरोधात गेला आहेस. तुझा राजा कोठे आहे जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो? तुझे अधिपती कोठे आहेत ज्याविषयी तू मला म्हटले, मला राजा आणि अधिपती दे? मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्यास काढूनही घेतले. इफ्रामाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे. प्रसूती वेदना त्यांच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही. मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडविल काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडणार काय? मरणा तुझ्या महामाऱ्या कुठे आहेत? आणि येथे कळवळा माझ्या समोरून लपलेला आहे. इफ्राईम आपल्या भावामध्ये जरी प्रगत झाला तरी पूर्वीचा वारा परमेश्वराचा वारा रानातून येईल. इफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्यांच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल. शमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुद्ध बंड केले आहे. ते तलवारीने पडतील, त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरून टाकण्यात येतील. होशे अध्याय 14. हे इस्रायला, आपला देव परमेश्वर याकडे परत ये. तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही तुझी स्तुती करू, आपल्या होटांचे फळ तुला अर्पू. अशुर आमास तारणार नाही, आम्ही युद्धासाठी घोड्यांवर स्वार होणार नाही. यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते. ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. मी इस्रायलास दहिवारासारखा होईल, तो भूकमळासारखा फुलेल आणि लबनोनात देवदारूप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जेतून वृक्षासारखी होईल आणि त्याचा सुगंध लबनोनातील देवदारू वृक्षासारखा होईल. त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील. त्यांची प्रतिष्ठा लबनोनाच्या द्राक्षासारखी होईल. इफ्राईम म्हणेल, त्या मूर्त्यांचे मी काय करू? मी त्यास उत्तर देईन, त्यांची काळजी घेईन. मी सारखा सदा हरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते. कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत आणि धार्मिक त्यामध्ये चालतील, पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील. होशे अध्याय 2. आपल्या भावांना म्हणा अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा रुहाम, तुमच्यावर दया करण्यात आली आहे. तुमच्या आईविरुद्ध वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वतःपासून सोडून देऊ आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरापासून दूर हो. जर नाही तर मी तिला नग्न करून, जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन. मी तिला ओसाड वृक्षभूमीसारखे करीन आणि मी तिला तहाणेने मारीन. तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही. त्यांची आई वेश्या राहिलेली आहे व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे. ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात. म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन. मी तिच्या विरुद्ध भिंत बांधीन, म्हणजे तिला वाट सापडणार नाही. ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल, पण ती त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांचा शोध करेल, पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती. कारण तिला हे ठाऊक नाही की तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली. नंतर जी तिने बालमूर्तीस दिली, म्हणून हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतूच्या वेळेस तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताकसुद्धा परत घेईन. नंतर मी तिच्या प्रियकरासमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कुणीही तिला माझ्या हातातून सोडू शकणार नाही. मी तिचा आनंद नष्ट करीन. तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शबात आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन. मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराचे झाडे नष्ट करीन, ज्याविषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वनपशु येऊन ते फस्त करतील. तिने बाळालाच धूप दिला आणि नथ व दागिने घालून स्वतः नटली. मला विसरून आपल्या प्रियकरामागे गेली, म्हणून मी तिला शिक्षा करीन, असे परमेश्वर म्हणतो. यास्तव मी तिला परत मिळवीन. मी तिला जंगलात घेऊन जाईल आणि प्रेमाने तिच्याशी बोलेल. मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अकुरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणे दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती. हे परमेश्वर घोषित करतो की त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस, कारण मी तिच्या मुखातून बाळाची नावे काढून टाकेन व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही. त्या दिवशी मी इस्रायलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य, तलवार आणि लढाई नाहीशी करीन व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील. मी तुझा कायमचा वाग्दंड पती होईल मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया या तुझा वाग्दत्त पती होईल. मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन व तू हे जाणशील की मी परमेश्वर आहे आणि त्या दिवशी मी उत्तर देईल असे परमेश्वर घोषित करतो. मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईल आणि भूमिधान्य नवा द्राक्षरस आणि तेल देईल आणि ती इस्रायलास उत्तर देतील. मी स्वतःसाठी तिचे रोपण भूमीत करीन आणि लोर वहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील. होशे अध्याय 3. परमेश्वर मला म्हणाला, परत जा आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्रायल लोकांवर करतो. जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्यांची ढेप प्रिय वाटली, म्हणून मी 15 चांदीचे तुकडे व 1.5 मन जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले. मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा, यापुढे तू वेश्या नाहीस किंवा परपुरुषाची नाहीस. त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन, कारण इस्रायलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलिदान, दगडी खांब, एफोत आणि गृहदेवता यांच्यापासून राहतील. नंतर इस्रायलचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात ते परमेश्वरच्या समोर त्याच्या चांगुलपणात भीतीने कापत येतील. होशे अध्याय 4. इस्रायलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका. या देशातील लोकांविरुद्ध परमेश्वराचा वाद आहे, कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबद्ध विश्वासूपणा देवाचे ज्ञान नाही. तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व येथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे. म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे. जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे. रानपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत. पण कोणालाही वाद घालून देऊ नका. कोणी कोणावर आरोप न लावू, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यास मी दोष लावत आहे. आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझा सुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल. आणि मी तुझ्या आईचा नाश करेन. माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत, कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुद्धा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारेन. माझे तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात, म्हणून मीही तुमच्या मुलांना विसरेन. जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन. ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्यांचे मन लागलेले आहे आणि जसे लोक तसा याजक असे होईल. आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ देईन. ते खातील पण त्यास पुरणार नाही. ते व्याभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव परमेश्वर याचपासून दूर गेले आहेत. वेशागमन, द्राक्षरस आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे. माझे लोक त्यांच्या लाकडी मूर्तीचा सल्ला घेतात. त्यांच्या काट्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे. ते पर्वताच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकड्यांवर धूप जळतात. ओक, इहर आणि धूप जळतात, कारण त्यांची सावली चांगली असते. म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्याभिचार करतात. तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्याभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही, कारण पुरुष स्वतः वेशेकडे वेगळे होऊन जातात आणि कलावंतींनी बरोबर यज्ञ करतात. हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील. हे इस्रायला, जरी तू व्याभिचार केला आहेस तर यहुदा दोषी न हो. तुम्ही लोक हो, गिलगाला जाऊ नका व बेत अवेनास जाऊ नका. परमेश्वराच्या जीवितांचे शपथ वाहू नका, कारण इस्रायल हट्टी कालवडीसारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात सरतात तसा गायरणात कसा आणणार? इफ्राईम मूर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा. त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे. ते एकासारखे व्यभिचार करतच राहतात. तिच्या अधिकारास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे. वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईल आणि ते आपल्या बलिदानामुळे लज्जित होतील. होशे अध्याय 5. याजकांनो, हे ऐका. इस्रायलाच्या घराण्या, लक्ष दे. हे राजघराण्या, एक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे. तुम्ही मिस्पावर, पाश आणि तोबरावर पसरलेले जाळे झाले आहात. बंडखोर खोल कतलीत राहतात, पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन. इफ्राईम मला माहीत आहे आणि इस्रायल माझ्यापासून लपलेला नाही. इफ्राईम, तू एका वेशेसारखा झाला आहेस. इस्रायल अशुद्ध झाला आहे. त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाहीत. कारण त्यामध्ये व्यभिचार आत्मा राहतो आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत. इस्रायलाचा गर्व त्याच्याच विरोधात साक्ष देतो. इस्रायल व इफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार आणि यहुदा सुद्धा त्यांच्यासोबत अडखळेल. ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतु तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे. ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले, कारण त्यांनी अनेरस मुलांना जन्मास घातले. आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहित खाऊन टाकेल. गिबात शिंग आणि रामा तुतारी फुंका, तुझ्या मागे हे बन्यामिना, असा रणशब्द बेत अविन येथे करा. शासनाच्या दिवशी इफ्राईम नाश पावेल. इस्रायलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळविली आहे. यहुदाचे पुढारी सीमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत. मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार. इफ्राईमचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्यांचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरविले आहे. यास्तो मी इफ्राईमाला कसर आणि यहुदाच्या घराण्यास किडीसारखा होईल. जेव्हा इफ्राईमाने आपला रोग आणि यहुदाने आपली जखम पाहिली, तेव्हा इफ्राईम अश्रुराकडे गेला आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला, पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही. यास्तो मी इफ्राईमास सिंह आणि यहुदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईल. मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईल आणि त्यांना सोडविणारा कुणी नसेल. मी आपल्या स्थानी परत जाईन. जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत, जोपर्यंत ते आपल्या दुःखात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत. होशे अध्याय 6. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे. आता तोच आम्हास बरे करेल. त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल. 2 दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल. 3 दिवशी उचलून उभे करेल आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखूया, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळूया. तो खचित पहाटेसारखा उदय पावणार आहे. भूमीवर पाऊस पडतो त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे. इफ्राईमा, मी तुला काय करू? यहुदा, मी तुला काय करू? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे. म्हणून मी माझ्या संदेष्टाच्या द्वारे त्यांचे तुकडे केले आहे. माझ्या तोंडच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे, कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपणा इच्छितो. मला होमबलीपेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे. आदमाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले. गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहे. जशी लुटारूंची टोळी टपून बसते, तसा याचकाचा समूह आहे. ते शेकेमेच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत. इस्रायलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे. इफ्रामायाचा व्यभिचार तेथे आहे आणि इस्रायल प्रदूषित झाला आहे. तुझ्यासाठी यहुदा हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करेन. होशे अध्याय 7. जेव्हा मी इस्रायलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा इफ्रायमाचे पाप आणि शमरोनांची अधमता उघड होते. ते कट रस्त्यात चोर आत शिरतो आणि रस्त्यावर लुटारूंची टोळी हल्ला करते. मी त्यांचे दुराचार आठवतो, याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही. त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे. ते माझ्या मुखासमोर आहे. ते आपल्या वाईटाने राजाला आणि लबाडीने अधिकाऱ्याला खुश करतात. ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भट्टारी भट्टी पेटून कणिक भिजवतो व ते खमीराने फुगत नाही, तसे ते आहेत. राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले. मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्याच्या हाती दिला. भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो आणि सकाळी धगधगणाऱ्या अग्नीसारखा जळतो. ते सर्व भट्टीसारखे गरम आहेत. ते आपल्या राजकर्त्यास गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत. त्यांच्यातील कुणी माझा धावा करीत नाही. इफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो. इफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. परक्याने त्यांची ताकद गिळली आहे, पण त्यास हे ठाऊक नाही. त्यांचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहीत नाही. इस्रायलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्षी देतो. इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत. हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाहीत. इफ्राईम कबुतरासारखा भोळा व भावनाहीन आहे. तो मिस्राला हाक मारतो, नंतर अशुरास उडून जातो. जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन. आकाशातल्या पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन. हाय हाय त्यांना, कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध फितूर केली आहे. मी त्यांची सुटका केली असती, पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे. त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतु ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात. ते माझ्यापासून बहकले आहेत. जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहुबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात. ते परत फिरतात, पण ते मी जो सर्वोच्च देव आहे त्याकडे फिरत नाहीत. ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत. त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मत्तपणामुळे तलवारीने पाडले जातील. मिस्रात त्यांचे थट्टा करण्यात येईल. होशे अध्याय 8. मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या घरावर गरुड येत आहे. हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियमशास्त्राच्या विरोधात बंड केले आहे. ते माझा धावा करतात, माझ्या देवा आम्ही इस्रायली तुला जाणतो, पण इस्रायलाने जे चांगले ते नाकारले आहे आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल. त्यांनी राजे नेमले पण माझ्याद्वारे नाही. त्यांनी राजपुत्र स्थापिले आहे पण माझे ज्ञान न घेता. त्यांनी आपले सोने व चांदी घेऊन स्वतःसाठी मूर्ती बनविले आहेत. त्यानेच ते नाश पावतील. संदिष्टा म्हणतो, हे शमरुणा तुझे वासरू त्याने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुद्ध माझा राग पेटेल. किती वेळ ते अशुद्ध राहणार? कारण ही मूर्ती इस्रायलातून आली, कारागिराने बनविली. ती देव नाही, शमरोनाच्या वासराचे तुकडे होतील. कारण लोक वारा फेरतात आणि वावटळीची कापणी करतात. उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पीठ उत्पन्न करणार नाही. आणि जर त्यांची पूर्ण वाढ झाली तर परके त्यास गिळून टाकतील. इस्रायलास गिळले आहे. आता ते देशामध्ये बिनकामाची लबाडी करतात. कारण ते अशुरास रानगाढवासारखे गेले. इफ्रायमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत. जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील. कारण इफ्रायमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत. मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहिले, पण ते त्याकडे अनोळख्यासारखे पाहतात. मला अर्पणे करावे म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार. ते मिसर देशात परत जातील. इस्रायलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्यांनी महाल बांधले आहेत. यहुदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्यांच्या शहरावर अग्नी पाठवीन. तो त्यांची तटबंदी नष्ट करून टाकेल. होशे अध्याय 9. हे इस्रायला, इतर लोकांसारखा आनंद करू नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस. तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते, पण खळे आणि द्राक्षकुंडे त्यांना खाऊ घालणार नाही. नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल. ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत. त्याशिवाय इफ्राईम मिस्रात परत जाईल आणि एके दिवशी ते अशुरास अमंगळ पदार्थ खातील. ते परमेश्वरास द्राक्षरसाचे प्यारपणे देणार नाही व ते त्यास प्रसन्न करू शकणार नाहीत. त्यांचे बलिदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल. जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्या पुरतेच असेल. ते परमेश्वराच्या मंदिरात आणता येणार नाही. परमेश्वराच्या सणाच्या दिवशी, नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल? कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मूठ माती देईल. वन्य झाडे त्यांचे सोने रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्याने भरून जातील. शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत. इस्रायल हे जाणणार. तुझ्या महापातकांमुळे, वैरभावामुळे आता संदिष्टा मूर्ख बनला आहे. संदिष्टा जो माझ्या देवासोबत आहे, तो इफ्रायमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारद्यांचा पाश आहे आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे. गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखे त्यांनी अतिभ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे. परमेश्वर म्हणतो, मला इस्रायल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता. अंजिराच्या हंगामातल्या फरदम फळासारखा तुमचे पूर्वज मला आढळले, पण ते बाल पोराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले. ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले. इफ्रायमाचे गौरव पक्षासारखे उडून जाईल. तेथे जन्म गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही. जरी त्यांच्या मुलांचे पालनपोषण होऊन ती मोठी झाली, तरी मी ते हिरावून घेणार. यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये, मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय. मी इफ्रायमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा कुरणात लावलेल्या रोपट्यासारखा दिसला, पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल. त्यास दे, परमेश्वर त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारी गर्भशाय व सुकलेले स्तन त्यांना दे, कारण त्यांची सर्व अधमता गिलगालात आहे. तिथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यांमुळे मी माझ्या घरातून त्यांना हकलणार, त्यांच्यावर प्रेम करणार नाही, कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत. इफ्राईम रोगी आहे, त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही. त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन. माझा देव त्यांना नाकारेल, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही. ते देशोदेशी भटकणारे होतील.